अध्याय चौथा श्लोक क्रमांक 11-12। ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्। मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः। क्षिप्रम् हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई भजति तया मी ही तैसाची भजे। देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझाची ठाई। परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धि भेदासी आले तेनेचे त्या कल्पिले अनेकत्व। म्हणोनी अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती। देवी देवो म्हणती अचर्चाते। जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम। मतिवशे संभ्रम विवंचिती। मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती। तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त। परिते कर्मफळ निश्चित ओळखतु। वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक। एथ कर्मचि फळसूचक मनुष्य लोकी। जैसे क्षेत्रीजे पेरीजे ते वाचूनी आन न निपसे। का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे। ना तरी कडे या तळवटी तई जैसा आपुलाची बोलू किरीटी। पडिसादी होऊन उठी निमित्त योगे। तैसा समस्ता या भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना। एथ प्रतिफळे भावना आपुलाली।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे। जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। मुख्य देवाचा निश्चय काय ते समर्थांनी विवरण करून सांगितल्यानंतर मुख्य भक्ताचा निश्चय देखील या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे असं समर्थ म्हणतात। मुख्य देव तो निर्विकारी, मुख्य देव तो अव्यय अविनाशी, मुख्य देव तो चैतन्य स्वरूप जाणीव स्वरूप। त्या मुख्य देवापासून सर्व सृष्टी झाली। मुख्य देवानी न करताच झाली। तो नुसता आहे आणि सृष्टी झाली। मुख्य देवाकरताच जशी सृष्टी झाली तसे नाना देह झाले। त्यांच्या अंतरियामी तो मुख्य देवच भरून राहिला। अर्थात आपल्याही अंतरियामी तो मुख्य देवच भरून राहिलेला आहे। आपल्याला जो अबोधाचा प्रत्यय येतो आपल्याला जे जगत सत्य असं वाटतं तो त्या जाणीवेला झालेला भ्रम आहे. विषयामुळे विकारामुळे मन बुद्धी चित्त भ्रमित झाल्यामुळे मन बुद्धी चित्ताच्याही बुडाशी असणारा जो मुख्य देव तो देखील आपल्या स्वतःला जन्मणारा मरणारा असं समजायला लागला. मुख्य देवाला प्राप्त होणं म्हणजे आपलं अव्यय अचिंत्य असं स्वरूप समजवून घेणं, ते आपण आहोत हे लक्षात घेणं, अशा प्रकारे समर्थांनी विषय मांडला. हा मुख्य देव सांगत असताना समर्थांनी देवाच्या सगळ्या कल्पना सांगितल्या, प्रतिमा देव, अवतार, अंतरात्मा आणि निर्विकारी. हा जो निर्विकारी तो मुख्य देव असं समर्थ म्हणाले. आणि मुख्य देव तो निर्विकारी असं सांगत असताना जे सगळे विनाशी म्हणून देव आपल्या समोर आहेत, जशी प्रतिमा, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, अशा प्रकारे प्रतिमा ज्या आहेत त्या प्रतिमांना मर्यादा आहेत, स्वतःच्या मर्यादा आहेत, असं समर्थांनी प्रतिपादन केलं. एवढंच नव्हे तर जे अवतार आहेत ते देखील आले आणि गेले असं समर्थ म्हणाले. जो मुख्य देव आहे अविनाशी, त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये ते जन्माला आले, त्यांनी सृष्टी निर्माण नाही केली. तसं अंतरात्मा हा जो देव म्हणून समजला जातो त्याला चळण आहे, अंतरात्म्याला विकार आहे. जसं मनाला विकार आहे, चित्ताला विकार आहे, बुद्धीला विकार आहे, असं असल्यामुळे अंतरात्मा देखील देव समजता येत नाही असं समर्थांनी सांगितलं. याचा अर्थ असा की प्रतिमा देव, अवतार, अंतरात्मा आणि निर्विकारी याच्यातल्या पहिल्या तीन देवांचं समर्थांनी खंडनच केलं सांगत असताना, निरूपण करत असताना, हे ठसवण्याकरता की मुख्य देव हा इतर देवांपेक्षा वेगळा, मुख्य देव हा सुखाचा सागर, मुख्य देव हा शांती, समाधान, आनंद, तृप्ती यांनी संतृप्त असलेला, परिपूर्ण असलेला. आणि प्रत्येकाचं काम आहे की या मुख्य देवाला, म्हणजे आपल्याच अंतर्यामी असणाऱ्या अविनाशी तत्वाला जाणणं, ओळखून घेणं, ज्याला स्वरूप ज्ञान असं म्हणतात, ज्याला स्वरूप बोध असं म्हणतात, अशा प्रकारे मुख्य देवाला जाणणं हे चरम कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे, हे सांगण्यापुरतं समर्थांनी या बाकीच्या उर्वरित तीन देवांचं खंडन केलं. पण समर्थांना भक्ती उडवून टाकायची नसल्यामुळं समर्थांनी शेवटी असं सांगितलं, की देव म्हणून जेव्हा पूजन केलं जातं तेव्हा त्यांच्या अंगी काही सामर्थ्य आहे म्हणून पूजन केलं जातं. आणि सामर्थ्य हे वेगवेगळं असतं, दोन शरीरातलं सामर्थ्य वेगळं, आणि हे मान्य करून अगदी व्यावहारिक जगतामध्ये देखील कुस्तीच्या स्पर्धा आहेत, तर 50 किलो वजन गटाची कुस्ती, 60 किलो वजन गटाची कुस्ती, 80 किलो वजन गटाची कुस्ती, 80 आणि 50 यांची कुस्ती नाही लावली जात, कारण त्यांच्या देहाच्या सामर्थ्यामध्ये फरक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तसे संत महंत महात्मे आणि सामान्य मनुष्य यांचा जरी देह दिसला तरी देखील त्यांचा देह महत्तेला पोचलेला आहे. सगळे पंचभूतिक आहेत याचा अर्थ सगळंच उडवून टाकायचं असं समर्थांना सांगायचं नव्हतं. म्हणून समर्थांनी पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा साधू भोंदू सीमा सांडूच नये. अंतर येक तो खरे परी सांगाती घेऊ न येती महारे. पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी. या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वितरागी सुबुद्ध ऐसा पाहिजे असं म्हटलं. मुख्य देवाची ही चर्चा केवळ तात्विक पातळीवर राहू नये तर जो चर्चा करतो जो चर्चा ऐकतो जो चर्चेमध्ये रमतो त्यांनी स्वतःच्या आचारशुद्धीकडे लक्ष द्यावं. कसाही आचार ठेवून तत्वज्ञान सांगणं हे योग्य नव्हे. त्यांनी आपल्या स्वतःच्या विचारशुद्धीकडे देखील लक्ष द्यावं. आचारशुद्धी व्हावी आचारशुद्धीबरोबर विचारशुद्धी व्हावी. इंद्रिय संयमन असावं आणि उत्तम बुद्धी असावी सुमती असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मग समर्थांचा जो मुख्य भक्त आहे तो मुख्य भक्त हा अर्थातच आचारशुद्ध विचारशुद्ध वितरागी आणि सुबुद्ध असाच असला पाहिजे. समर्थांच्या या मुख्य देवाच्या संकल्पनेमध्येच मुख्य भक्ताची संकल्पना देखील आली. जो मुख्य भक्त आहे त्याच्यापाशी वर्तन करण्याचा विवेक असला पाहिजे. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. त्याच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये महंत आहे तो ज्ञानी आहे तो आणि इतर मंडळी आहेत त्यांच्यामध्ये अर्थातच फरक असणार. तो फरक असला तरी देखील त्यांनी सर्वांच्या पातळीवर खाली उतरायला पाहिजे आणि ते ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवरून त्यांच्या कुठल्याही मताचं कल्पनांचं प्रमाणाबाहेर खंडन करता कामा नये. नाहीतर ते अश्रद्ध होतील. त्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. समर्थांनी मुलाचे चालीने चालावे मुलाचे बोलीने बोलावे तैसे जनासी शिकवावे हळूहळू हे जो करू शकतो तो समर्थांचा मुख्य भक्त. बेभान झालेला तत्वज्ञानामुळे तो मुख्य भक्त नाही. माझ्याकडे एक आपल्या केंद्रात येणाऱ्याच एक आजी त्यांची मुलगी देखील परमार्थी त्याही परमार्थी त्यांना नंतर नंतर खूप भीती वाटायला लागली. मृत्यूची भीती आजारपणाची विशेष करून भीती आपण परावलंबी होऊ की काय अशी भीती. त्यांचं कान दुखत असे अजूनही काही काही व्याधी होत्या. पडल्यासारखं वाटायचं तोल गेल्यासारखं वाटायचं. त्यांनी सहज म्हणून आपल्या मुलीला ते कळवलं तर तिने त्यांना सांगितलं की जो पडतो तो आत्मा नव्हे पडतो तो शरीर असं समज. कान दुखत असेल तरी देखील मी दुखतो नाही असं समज हे तत्वज्ञानामुळे बेभान होणं आहे. ज्याला हे समजलं त्यांनी इतरांच्या पातळीवर खाली यायला पाहिजे. शरीराला दुःख आहे दुःख असल्यावर वेदना देखील आहेत. तेव्हा असं म्हणून चालणार नाही, जरा त्याच्याकडे साक्षीत्वानी बघ, मृत्यूची कल्पना आली तर तिने असं सांगितलं की समज झाला मृत्यू आपला, कर चिंतन, जा शेवट टोकाला जा आणि पहा आपल्या मृत्यूच्या नंतर काय होतं ते। म्हणजे काय, जर त्या बाईंना झेपत नाहीये, त्यांना अनेक प्रकारच्या भीती ग्रासून राहिलेल्या आहेत, याचा अर्थ सांगणाऱ्यालाही समजलेलं नाहीये, तो सांगणारा मुख्य भक्त नाहीये, त्याचा अभ्यास वगैरे झालाय, त्याने ऐकलेलं आहे, श्रवण वगैरे केलेलं आहे, तरी देखील असं नाही होऊ शकत। मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुरतो चतुरांग जाणे इतरती वेडी, असं समर्थ म्हणतात। आणि इतरती वेडी असं म्हटल्याबरोबर समर्थांनी लगेच सावरून घेतलं वेड्यासं वेडे म्हणो नये। वर्म कदापि बोलो नये, तरीच दिग्विजये घडे निस्पृहासी। या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत जो राखू शकतो तो मोठा महंत। वेगवेगळ्या मनस्थितीचे लोक येतात, वेगवेगळ्या अडचणी असतात त्यांच्या, अडचणी सांगायला लागलं की जगत झूठ आहे, मिथ्या आहे असं सांगायचा हा उपाय नाही, कुठेतरी त्याची मनस्थिती जाणून घ्यावी, त्याच्याशी एकरूप व्हावं, त्याच्यावर दुःखही व्यक्त करावं आणि मग त्याला याची मर्यादा सांगावी, जीवनाची मर्यादा सांगावी, आपण थोडा पुढे विचार करू शकू का असं विचारावं आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा असं समर्थांना म्हणायचंय। म्हणून मुख्य देव जरी झाला तरी देखील त्याचं सर्व देवांचं पूजन करणारी मंडळी भेटतील ती कमी प्रतीची समजू नयेत। प्रतिमा पूजा, अवतार पूजा, समर्थांनी मुख्य देवाच्या बोधाकडे हळूहळू घेऊन जावं। असं करणारा तो मुख्य भक्त व्हावा, असं करणारा तो मुख्य भक्त असं सांगितलं। तसंच हा जो मुख्य भक्त आहे तो जाणून प्रतिमेचीही पूजा करतो। अगदी भक्तिभावाने करतो। तो नुसतं कृष्ण म्हटल्याबरोबर गहीवरून येतो, राम म्हटल्याबरोबर गहीवरून येतो, शिव दत्त म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं। तो भावना प्रधान असतो, त्याला सगळं माहीत असलं तरी देखील अवतार प्रतिमा देव तसं दुसऱ्याचं अंतर सांभाळायचं ह्या सगळ्या गोष्टी तो चांगल्या जाणतो देखील आणि करू देखील शकतो। मुख्य भक्त जो आहे तो सगळ्या भक्ती प्रकारात पारंगत असतो, तो काही एकदम मुख्य भक्त झालेला नाहीये। तो अशीच आचारशुद्धी, विचारशुद्धी, बुद्धी अतिशय उत्तम ठेवणं, वीतरागी, वैराग्यशील वर्तन यांनी हळूहळू त्याच्या जीवनाचं उन्नयन झालेलं असतं, तो काही एकदम मुख्य भक्त म्हणून निर्माण झालेला नसतो। त्याला सगळ्याचा अनुभव असतो, त्याला सगळ्यामध्ये रुची असते, सगळ्याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या भक्तीचा त्याला अनुभव असतो आणि त्या त्या भक्तीचा आनंद देखील तो घेत असतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज अगदी अमृतानुभव लिहून झाल्यानंतर त्यांनी अभंग रचना केली। पहिल तोगे काऊ कोकत आहे, कावळा ओरडतो आहे। कोणाच्या दारात येऊन कावळा ओरडत नाही किंवा दाराच्या समोरच्या झाडावर बसून कावळा ओरडत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शकू नगे माये सांगत आहे, तो मला शकून सांगतो आहे। बहुतेक पाहुणे पंढरी रावो घरात येती असं सांगायला आलाय. पाहुणे आले, पाहुणे येणार तर कावळा ओरडतो अशी समजूत आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचे पाहुणे पंढरीनाथ आहेत. त्यांना माहिती आहे पंढरीनाथ काय आहेत. ते सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज. सगुण रूपात पंढरीनाथ माझ्या घरी पाहुणे म्हणून येत आहेत, म्हणून ओरडतोय की काय. अरे तशी जर तू बातमी सांगत असशील तर झाली बातमी सांगून तुझी. आता तू उडून जायला हरकत नाही. तुझे बाहू मी सोन्यानी मढवून टाकीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही भावनिक श्रीमंती आहे, विचाराची श्रीमंती आहे. तसंच हा मुख्य भक्त या सगळ्या गोष्टींमध्ये कसा रमतो हे पाहण्यासारखं आहे. आपण एक 2-5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. हा जो मुख्य भक्त आहे, हा मुख्य भक्त संस्कारातून घडतो. आचार विचारातून घडतो. आचारशुद्धी विचारशुद्धी त्याच्या पाठोपाठ आचार आणि विचाराचे आपल्या स्वतःवरच होणारे संस्कार. त्यामुळे जे जे उत्तम आहे त्याच्याविषयी प्रेम निर्माण होणं, अंती सत्संग, सत्संगाला जाणं, सत्संगाने जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणं, अनेक गुणांचा स्वीकार होणं, अशी उत्तम भक्ताकडे होणारी वाटचाल या क्रमाने असते. समर्थ त्याचं वर्णन करत असताना नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्यास्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्य असं म्हणतात. समर्थांना जे ब्राह्मण असा उल्लेख काही काही ठिकाणी दासबोधामध्ये समर्थांनी केलेला आहे तो जातीवाचक कृपा करून घेऊ नका. उत्तम आचार आणि विचार या अंगांनी घ्यावा. काही एक उत्तम आचार विचाराची तयारी असल्याखेरीज जीवन घडत नाही. त्यामुळे उत्तम आचार विचार आणि त्याच्या पुढे जाऊन जीवन शुचिर्भूत करण्याचा सातत्याने प्रयत्न, त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्य, आणि मग नेहमी सत्कडे घेऊन जाणारी, अविनाशी तत्वाकडे घेऊन जाणारीच वासना, इच्छा, कामना, त्यापोटी भगवंत एक आहे अशी सश्रद्ध भूमिका, त्या भगवंताला प्राप्त करणं हे आपलं जीवनात आल्यानंतर मुख्य काम आहे, अशा प्रकारचा विचार जागृत होणं आणि भजनाला लागणं. इथपर्यंत जीवन सर्वसाधारणपणाने जसं त्यांनी उन्नत करायचं असतं. प्रत्येकाने आपलं जीवन सांभाळायला पाहिजे. आपलं जे जीवन आहे ते आपण चांगल्याकडे नेऊ शकतो, तेच जीवन आपण कसतरी घालून खराब ही करू शकतो, आपल्या हातात आहे। ज्यांनी त्यांनी आपलं स्वतःचं जीवन सांभाळून जगावं आणि ते दिवसेंदिवस चांगल्याकडे घेऊन जाणार असं असावं, म्हणून उत्तम आचार विचार संस्कार त्याला अनुरूप असं संध्या स्नानादी पूजादी अशी कर्म, त्यातून सत्कडे नेणारी वासना, उत्तम प्रवृत्ती आणि भगवत भजन एवढा पाया जीवनाला जचा त्यांनी अवश्य द्यावा, हे जचं त्याचं कर्तव्य आहे। त्याबद्दल कोणी तुम्हाला मदत करेल असं सांगता येत नाही। जर करणारे भेटले तर फारच चांगलं आहे, भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम, मग एवढं झाल्यानंतर मग सत्समागम। संत तुम्हाला भेटले तरी देखील तुम्ही प्रभावित होण्यासाठी तुम्ही कुठेतरी एका पातळीवर पाहिजे, तर तुम्ही प्रभावित होता। तुमची जर तशी पातळीच नसेल तर संत भेटल्यानंतर देखील तुम्हाला त्यांच्या भेटीबद्दल काहीच न वाटण्याची शक्यता आहे। तुमची कळत न कळत, समजून न समजता, पण केवळ कर्मामुळं, विचारामुळं, आचारामुळं, संस्कारामुळं जर तेवढी तयारी झाली असेल तर संत दर्शनांनी तुम्ही किती प्रभावित होता त्याला माप नाही। संतांचा संग तोची स्वर्गवास असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अगदी स्वर्गात आल्यासारखं तुम्ही अनुभवता। पण तुमची जर काही तयारी असेल तर, जर तयारी नसेल तर विशेष काहीच वाटत नाही असंही होण्याची शक्यता असते। म्हणून भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा। सत्समागमामध्ये आपला सगळा काळ सार्थकी लागतो, आपला काळ घरात जेवताना सार्थकी लागतो असं समजू नका, हॉटेलमध्ये जाऊन खाताना सार्थकी लागतो असं कधी होत नाही। तुम्ही कंटाळलात, फार उबगलात म्हणून चार दिवस बाहेर कुठेतरी जाऊन आलात, साईट सीइंग केलं म्हणून तुमचा काळ सार्थकी लागला असं कधीही होत नाही। कधी नव्हे ते तुम्ही एकदम चार पाच उत्तम असे कपडे शिवले, त्याच्यातला एक घातला, बूट वगैरे घातले आणि बाहेर गेलात, तुम्ही तुम्हाला स्वतःला काहीतरी समजत असता, तुमच्यावरच फरक पडतो, तुमच्या मनोवृत्तीत फरक पडतो, लोकांना काही वाटत नाही। काळ सार्थक वगैरे तर मुळीच नाही, कशातच काळ सार्थक करण्याची ताकद नाही। पण संत संघामध्ये काळ सार्थकी लागतो, संत संघामध्ये काळ चुटकीसरशी निघून जातो आणि मोठ्या सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा असा प्रत्यय येतो। प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव, संत संघाचं वर्णन त्यांनी केलंय की त्या ठिकाणी प्रेम असतं, संतांकडूनही तुम्हाला प्रेम मिळतं, तुम्हालाही प्रेम कुठेतरी अर्पण करण्याची इच्छा असते, त्यासाठी कोणी योग्यच वाटत नाही। कारण तसं स्वार्थानी भरलेल्या जगामध्ये प्रेम अर्पण करायला निघालेल्या व्यक्तीबद्दल देखील एक्सप्लॉयटेशनच आहे। तुम्ही प्रेमाने कोणाला मदत केली तर तो अधिक मदतीची अपेक्षा करतो, त्या प्रेमाचंच एक्सप्लॉयटेशन सुरू होतं। संत हे एकच असं सुरक्षित स्थळ आहे की जिथं तुम्ही प्रेम अर्पण करता पण तुमचं एक्सप्लॉयटेशन होत नाही, तुम्हाला ओरबडला जात नाही। म्हणून संत तुम्हाला प्रेम देतात तर तुम्हीही संतांना प्रेम देता। संतांच्या प्रेमाने तृप्त झालेले तुम्ही तिथल्या साधक समुदायाला प्रेम देता आणि तो साधक समुदाय देखील तुम्हाला प्रेम देतो, प्रोव्हाइडेड तुम्ही दोषदृष्टीने कोणाकडे पाहता कामा नाही। काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, तुम्ही जसे पूर्ण झालेले नाही तसे इथे येणारा प्रत्येक जण पूर्ण झालेला नाही, त्याच्याकडून अवास्तव अवाजवी किंवा साधक आणि अगदी ज्ञानी म्हणून असा कसा वागला तसा कसा वागला अशा प्रवृत्तीचे नसले पाहिजे। तर तुम्ही लोकांना प्रेम द्याल, लोकही तुम्हाला प्रेम देतील। प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हे संतांच्या ठिकाणी वैशिष्ट्य असतं। हरिकथा महोत्सव आणि त्या ठिकाणी हरिकथा चाललेली असते, निरूपण चाललेलं असतं। मी स्वामीजींच्या इथं असं पाहिलं की रोजच महोत्सव असल्यासारखं तिथं वातावरण असे, काही रोज महोत्सव नसे तरी देखील त्यांच्या सान्निध्यात गेलं की एक प्रकारचा उत्सव चाललेला आहे की काय असं वाटावं, असं वातावरण असे। उत्सवाच्या वेळेल तर असेच असे, समर्थ असं म्हणतात की प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेमा दुणावे। त्यामुळे तुमच्या अंतःकरणातलं जे प्रेम असतं ते दुणावतं, ते द्विगुणित होतं। नरदेही आलिया येक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभतो। विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे, आणि मग तिथं प्रेरित होऊन तुम्ही काही गोष्टी करायला सुरुवात करता। विधियुक्त ब्रह्मकर्म म्हणजे साधना, संतांनी जी साधना सांगितलेली असते, सद्गुरूंनी जी साधना सांगितलेली असते त्याला विधियुक्त साधना असं म्हणतात। उपनिषदांच्या भाषेत त्याला लिंग तप असं म्हणतात। उपनिषद लिंग तप आणि अलिंग तप असा भेद करतात। संतांनी सांगितलेली जी साधना आहे ती साधना विधियुक्त आहे, संप्रदायपूर्वक आलेली आहे, अथवा दया दान धर्म किंवा तुमच्या ठिकाणी सर्वांच्या विषयी करुणा दया अशा गोष्टी वाढायला सुरुवात होते, अथवा करणे सुगम भजन भगवंताचे। आणि भगवंताचं भजन हे अथवा अथवा म्हटलेलं आहे, हे सगळं घडतं। भगवंताचं भजन करायची इच्छा निर्माण होते आणि तो भगवत भजनाला लागतो। अनुतापे करावा त्याग, अंतःकरणात अनुताप निर्माण होतो आणि तो त्याग करतो। अथवा करणे भक्तियोग किंवा तो भक्ती मार्गाला अनुसरायला सुरुवात करेल। नाहीतरी धरणे संग साधूजनांचा, कशामुळे जीवन धन्य होईल, कशामुळे जीवन चांगलं होईल। विधियुक्त ब्रह्मकर्म दया दान धर्म भगवंताचं सुगम भजन किंवा पश्चात्तापपूर्वक पूर्वी जे जीवन जगत होतो त्या जीवनातील विषयांचा त्याग करणं न्याय्य, विषय आहेत ते राहतील तुमच्या जीवनात, पण नीती न्यायाला सोडून जे विषय असतील त्या विषयांचा त्याग होणं। नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरी पापक्षया कारणे अथवा किजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारा सार विवेक करणे। या गोष्टी सगळ्या किंवा अथवा प्रत्येकाला अथवा याच्यातल्या काही अशा यथाशक्य जीवनामध्ये अवतरायला सुरुवात होते। संतांच्या ठिकाणी ज्ञान विचार असतो, तसंच ज्ञान विचार म्हणजे आत्मानात्म विचार, आणि सारासार विचार निरूपणाच्या योगानी आपल्या जीवनामध्ये उतरायला सुरुवात होते। आपल्या जीवनाचं सार काय असावं आणि जीवनामध्ये असारता कशामुळे येते हे लक्षात यायला सुरुवात होते। पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड, उपासना, जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र, काया वाचा आणि मने, पुष्पे पत्रे, पुष्पे फळे जीवने, काहीतरी एका भजने सार्थक करावे। नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे। मुख्य भक्त कसा घडतो ते सांगतात। हे ठीक आहे की जो अविनाशी परमात्म्याशी एकरूप होतो तो मुख्य भक्त, पण त्याच्या जीवनाचा काही एक प्रवास आहे। हे काहीच जो न धरी मनी तो मृत प्राय वर्ते जनी, जन्मा येऊन तेणे जननी वायाची कष्ट विली। नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवार्चन, नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा। ज्या जीवनामध्ये संध्या नाही, स्नान नाही, स्नानाला देखील एक संध्या स्नान असा जेव्हा शब्द येतो तेव्हा स्नानामध्ये देखील चित्तशुद्धीची अपेक्षा आहे। शरीर शुद्धीबरोबर स्तोत्र म्हणत किंवा चिंतनपूर्वक असं केलेलं स्नान हे साधनेत जमा होतं। नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवार्चन, नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा, याच्यापैकी काहीही ज्या जीवनामध्ये नाही, नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागत, भक्ती नाही, प्रेम नाही। नातवंड येणार आहेत म्हणून स्वतःची बिस्किटं कुलपात ठेवणारी मंडळी आहेत। जीवनात प्रेम अवतरणार कसं? नातवंड घरी राहायला येणार आहेत म्हणून स्वतःची बिस्किटं कुलपात जो ठेवतो, समर्थांना या जीवनाबद्दल या जीवनाकडून कशाची अपेक्षा करणार? नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागत, नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा, नाही भल्यांची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये, काहीही ज्या जीवनामध्ये नाही, नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचा उदय, नाही परत्रीची सोय युक्तायुक्त क्रिया, कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट्य नाही, काहीच नाही पाहता। सत्कर्म कधी केली नाहीत। सत्कर्म म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांसवे वसता, संतांचा संग हा सत्कर्म। योग ज्ञानी पैसता, योगाचा अभ्यास ज्ञानामध्ये थोडा विहार करणं। गुरुचरण उपासिता, गुरुचरणांचं उपासन वैराग्येसी, वैराग्य भाव धरून येण्याची सत्कर्मे, याला ज्ञानेश्वर महाराज सत्कर्म म्हणतात। इथं सत्कर्म सोडा, स्वतःची कर्तव्य कर्म देखील धड करत नाही। कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट्य नाही, काहीच नाही पाहता। माझा एक मित्र ऑफिस मधला, त्याच्या घरी नात्यामध्ये मृत्यू झाला, पण ते नातेवाईकीत ते राहत होते त्याच सोसायटीत। माझे वडील वगैरे गेले, मला ते वैकुंठ वगैरे आवडत नाही, भीती वाटते म्हणाला। भीती वाटते, 30 वर्षांचा तू, थोडंही धारिष्ट नाही, एवढी मंडळी जातात, नाही नाही मी नाही तसं करणार, आणि घरातलेही नको, त्याला नको। सामान्य धारिष्ट आणि मग कितीतरी धारिष्ट्याचे प्रसंग असतात। उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची। परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी। ऐसे प्रकारीचे जे जन ते जितची प्रेता समान, काय कठोर बोललेत बघा। अशा प्रकारचे जे लोक ते जिवंत असताना जणू प्रेत, काही उपयोग नाही त्यांच्या जीवनाचा। त्यासी न करावे भाषण पवित्र जने, त्यांच्याशी संबंध देखील ठेवू नये। स्वामीजी म्हणायचे की आपण त्यांच्या घरी न जावे, त्यास आपणा सदनी न पाचारावे, असं केलेलं चांगलं, हे असले मित्र जोडू नयेत असं ते म्हणायचे। पुण्य सामग्री पुरती, तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची। म्हणून आचारशुद्धी विचारशुद्धी या क्रमानी जीवन हळूहळू मुख्य भक्ताकडे जातं। हा मुख्य भक्त अचानक निर्माण होत नाही, ते कसं आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।